स्तोत्र संहिता अध्याय 21 मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र। हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करीतो। तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्लास होतो। त्याचा मनोरथ तू पूर्ण केला आहे। त्याच्या तोंडचे मागणे तू अमान्य केले नाही। कल्याणदायी वरदाने घेऊन तू त्याला सामोरा येतोस। तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालितोस। त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले। तू त्याला युगानुयुगाचे दीर्घ आयुष्य दिले। तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचे मोठे गौरव होते। तू त्याला प्रताप व महिमा यांनी भूषित करीतोस। त्याने सर्व काळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करीतोस। तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करीतोस, कारण परमेश्वरावर राजाची श्रद्धा आहे। परात्पराच्या कृपेने तो ढळणार नाही। तुझे सर्व वैरी तुझ्या हाती लागतील। तुझे सर्व द्वेष्टे तुझ्या उजव्या हातात पडतील। तू प्रगट होशील तेव्हा तू त्यास जळजळीत भट्टीसारखे पेटविशील। परमेश्वर आपल्या क्रोधाने त्यास ग्राशील। अग्नी त्यांचा संहार करील। त्यांची संतती पृथ्वीवरून व त्यांचे बीज मानवजातीतून तू नाहीसे करीशील, कारण त्यांनी तुझे अनिष्ट चिंतिले। त्यांनी युक्ती योजली, परंतु ती त्यांना साधावयाची नाही, कारण तू त्यास पाठ दाखवावयास लाविशील। तू आपल्या धनुष्याची दोरी ओढून त्यांच्या मुखावर नेम धरिशील। हे परमेश्वरा, तू आपल्या सामर्थ्याने उन्नत हो। आम्ही गायनवादन करून तुझा पराक्रम वाखाणू।